கால் மசாலா தவங்கிறதுக்கு அப்புறம் மையர் ஜலாமா की मैसे का चलने उनकी चारपाई ऊपर लेटाऊंगा उस जमीन के मुकाबला ऊंचाई ऊपर चारपाई ऊपर लेटाऊंगा और दूसरे दम ने इनको समझौते कि चारपाई ऊपर लेटौला हुआ तो ये खान बिस्तर खड़ना हाथ बिस्तर घटना खतुरने घटना के जी गर्मी दक्कन मैं तगैर रखा हुआ। तीसरे दम ने ये समझौते कि मैसे पगला बिस्तर चलने खैर यानी निक्की जमीन जापा हुआ त्याची हफ्ते बिस्तर हलाई आणि पॅथरी असलेली जपणी जपा द्वाया कलमा जपा त्याच्या वरून ते वक्तावर फरिश्ते तुमची जपण्यावर आमीन बोलता। अल्लाह त्याची माफी करो अल्लाह निके करो भले निको माणूस होतो भले अखलाक होते किरदार होते अल्लाची वाटत देतो होतो करतो जे काय आम्ही बोलतो मला निके अल्फाज बोलला देवर आमीन बोलता आणि फरिश्त्याची आमीन जाहीर आहे अल्लाह ताल्याकडे त्याची किंमत आहे तसं निके अल्फाज आणि निके कलमा जपते वक्तावर माहितीने वारत बोलू का हात त्याच्या मंगली जाते हे ज्यांचं काम असे बघा नेला मात करूचे काम मसा नेले ते डोळे बंद करू का बनले जबडे बंद करू का तोड उघडे राहून मग तुम्ही बांधू का चांगले पट्टी पिशीस वजनी एक पाकर जाओ काहीतरी अशी वजनीची पोटावपत राहू काम चांगले मैयत तिबला तिबला रू लेटाऊ का इशी के पाय आणि पायाचे तलवे हे तिबला आली आणि मातो सारी आणि जरा माता हाल नकली चादर या वुशे नकली चीज रहता हूँ तिगला हरी तेजो मातो जाऊंगा ये खबर लेकिन इतने नंबर रोजाना बुझाते हैं बड़ा ये काम कौन करते ले काम और मतलब ये काम आमूला के काम आमूले के महरम रिश्तेदार रिश्तेदार की तरफ मुशफिक मेहरबान नरमी सरिंग करते रहो तेजे सब मुस्ताहब तो फैलान ज्यादा बेहतर नरमे सरिंग रिश्तेदार महरम रिश्तेदार आणि त्याचे पितर को मुश्फिक मेहरबान किसी ना क्या एकदम घट पाता घट तेल फटफट फट करता लगता फुटता फुकता पटता का बेशक तुझे नाही मयत थी लेकिन त्याचे सरी को नारवा आणि जालिमाना सुलू करूचे नाही त्याचा बरोबर मुश्फिक मेहरबान आणि शफकत असलो जे कोण रिश्तेदार वाटे तो हे काम करतलो आमूला सबब आमूलो अबुल्ये सबब अबुली अलबत्ता अगर महरम अबुली वटे यानी हाथ लौलान मसा वशेन है इसला अमूल यानी अबुली रिश्ता है यानी किसके वक्ताओं पर अगर अबुल्या की मैद अशे अमूलो करता या अमूला की मैदे अबुली करता महरम हाँ दूसरी अबुली या नहीं या दूसरा अमूलो नहीं कि हाथ लौलान मसा वशेन है की मानसे एक ले दूसरा सा अगर करता तरी ये जायज अशे बाकी गैर अमूल्य अमूलो वसन हे काम करतलो जायज नाही या गैर अमूला दुसरी अबुली गैर अबुली वसन हे काम करतली हे जायज नाही। सुभान अल्लाह हमदी सुभान अल्लाह।